chinimandi.com podcast.
ब्राझील इथेनॉल उद्योगासाठी मदतीची घोषणा नाही, कृषी मंत्री नाराज. गेल्या आठवड्यात इथेनॉल आणि ऊस उद्योगाला सहकार्य करण्याची घोषणा करूनही आतापर्यंत अर्थ मंत्रालयाकडून मदत मिळाली नसल्याचं सांगून ब्राझीलचे कृषी मंत्री तेरेझा क्रिस्टिना डायस यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, इंधनाच्या कमी किमतींसाठी झगडणाऱ्या इथेनॉल सेक्टरला सहकार्य करण्याच्या उपायांमध्ये गॅसोलिनवर CIDE टॅक्स वाढवणं आणि इथेनॉलवर PIS किंवा कॉफिन्स फेडरल टॅक्स हटवणं याचा समावेश आहे. इथेनॉलच्या किमतीत मोठ्या प्रमाणात घट सुरू आहे, यामुळे इथेनॉल निर्मात्यांच्या महसुलामध्ये खूप घट झाली आहे आणि लॉकडाऊनमुळे मागणी देखील जवळपास 50% कमी झाली आहे. कारखान्यांनी आता आपला मोर्चा इथेनॉल उत्पादनाऐवजी साखरेकडे वळवला आहे, ज्यामुळे साखर उत्पादनासाठी खूप जास्त ऊस वाटप करण्यात आला आहे. यामुळे साखरेच्या आंतरराष्ट्रीय किमतींवर दबाव पडेल. ते म्हणाले, उपायांना अर्थमंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. अर्थमंत्रालय सोमवारपर्यंत निर्णय देईल अशी आशा डायस यांनी व्यक्त केली.